आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक म्हणजे लोकशाहीतला मोठा उत्सव आणि भावी पिढ्यांच्या मनात लोकशाहीची मूल्य रुजवण्याची एक संधी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य माध्यमिक मंडळाच्या 10वी परीक्षेचा निकाल 27 मे सोमवार रोजी दुपारी 1 वाजता होणार जाहीर. नागपूरच्या कळमना मार्केट इथं लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी. आणि अकोला यवतमाळ आणि चंद्रपूर इथं पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा प्रादेशिक हवामान खात्याचा अंदाज. निवडणूक म्हणजे लोकशाहीतला मोठा उत्सव आणि भावी पिढ्यांच्या मनात लोकशाहीची मूल्य रुजवण्याची एक संधी असल्याचं पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते. सरकार किंवा राजकीय पक्षांनी त्यांच्या कामाचा हिशोब जनतेला द्यावा असं मत त्यांनी व्यक्त केलं. निवडणूक म्हणजे लोकांना भेटण्याची एक प्रकारची संधी आहे असं मी मानतो. कोणत्याही प्रकारची टीका आपण गांभीर्यानं घेतो असंही पंतप्रधानांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान झालं. 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 58 मतदारसंघांसाठी हे मतदान झालं. उत्तर प्रदेशातल्या 14, हरियाणातल्या सर्व 10, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये प्रत्येकी 8, दिल्लीत सर्व 7, ओदिशामधल्या 6, झारखंडमधल्या 4 आणि जम्मू काश्मीरमधल्या 1 मतदारसंघासाठी आज मतदान झालं. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 57.70% मतदान झालं आहे. यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 77.99% इतकं मतदान झालं. झारखंडमध्ये अंदाजे 61.41%, उत्तर प्रदेशमध्ये 52.2% जास्त, बिहारमध्ये 52.24% आणि हरियाणामध्ये 55.93% जास्त मतदान झालं. तर जम्मू काश्मीरमध्ये 51.35% जास्त, दिल्लीमध्ये 53.73% तसंच ओदिशामध्ये अंदाजे 59.60% इतकं मतदान झालं आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात 11 कोटी मतदार 889 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. या टप्प्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान, मनोहरलाल खट्टर, मनेका गांधी, मनोज तिवारी तसंच काँग्रेसचे नेते दिपेंदर सिंग हुड्डा, कुमारी शैलजा, राज बब्बर आणि कन्हैया कुमार निवडणुकीला सामोरे जात आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि समाजवादी पार्टीचे नेते धर्मेंद्र यादव हेही आपलं नशीब आजमावत आहेत. महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झाल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असं दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचे दाखवणारे इतर राज्यांमधले काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचं निदर्शनाला आलं असून हे व्हिडिओ राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संबंधित नसल्याचं निवडणूक कार्यालयानं म्हटलं आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं मार्च 2024 घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल 27 मे म्हणजे येत्या सोमवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. मंडळाच्या mahaSSCBoard.in या संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. गुणपडताळणीसाठी आणि गुणपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी 28 मे 2024 ते 11 जून 2024 या काळात मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसरात जय्यत तयारी केली जात असून सुरक्षिततेच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनातर्फे दक्ष आहे. कळमना मार्केटमधील व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाला आजवर कोणतीही बाधा येऊ न देता जिल्हा प्रशासनानं मतमोजणीच्या कामाची व्यवस्था आणि कामं पूर्ण करण्यावर भर दिला आहे. जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी काल प्रत्यक्ष कळमना मार्केटला भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राच्या पाहणी आणि सुरक्षिततेचा आढावा घेतला. येत्या 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीत प्रारंभी पोस्टल बॅलेटची मतमोजणी होणार आहे. 500 बॅलेट पेपरसाठी 1 टेबल याप्रमाणे 10 टेबल 10 अधिकारी राहणार आहेत. यावर सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले आहेत. तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त शाहीर संभाजी भगत यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आज सायंकाळी 6 वाजता उत्तर नागपुरातील भीमचौक मोठा इंदोरा नारारोड जरीपटका इथं आयोजित करण्यात आला आहे. भीमचौक नवयुवक संघटना यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. डेंग्यू आजार विषाणूजन्य असून त्याचा प्रसार डासांमुळे होतो. डेंग्यू नियंत्रणासाठी जनतेच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता आहे. डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी नियमित सर्वेक्षण करून डास अळ्या आढळून आलेल्या पाणी साठ्यात टेमीफॉस अळीनाशकाचं द्रावण टाकावं आणि कंटेनर रिकामं करावं. उद्रेकग्रस्त भागात शीघ्रताप सर्वेक्षण करावं. संशयित डेंग्यू आजाराच्या रुग्णांचं रक्तजल नमुने घेऊन विषाणू परीक्षणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसंच दटके प्रयोगशाळेत पाठवण्यात यावं. उद्रेकग्रस्त भागात धूर फवारणीच्या फेऱ्या आठवड्यात घेतल्या जाव्यात असं आवाहन नागपूर जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आलं आहे. उन्हाच्या जळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या असून गोंदिया जिल्ह्यात देखील आता पाणी टंचाई जाणवू लागली आहे. गोंदिया शहरातील अनेक भागातील नगर परिषदेचे नळ कनेक्शन बंद असल्यानं नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. या प्रमुख मागणीला घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी रस्ते दुरुस्तीच्या मागणीसह विविध मागण्यांचं निवेदन गोंदिया नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी यांना दिलं आहे. पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर यवतमाळमध्ये वाहतूक पोलिसांनी सुसाट गाड्या चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. चालकाकडे परवाना नसल्यास मालकावर 5,000 रुपये दंडात्मक कारवाई केल्या जात असल्याची माहिती यवतमाळचे वाहतूक पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विस्तीर्ण अशा ज्ञानगंगा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्राणीगणना करण्यात आली. यावेळी झालेल्या प्राणीगणनेत ज्ञानगंगा अभयारण्यात तब्बल 20 बिबट आणि 33 अस्वलांसह अनेक वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. विको कंपनीचे अध्यक्ष यशवंतराव पेंढरकर यांचं काल नागपूरमध्ये निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 2016 पासून त्यांनी विको कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वात कंपनीनं कालसुसंगत बदल स्वीकारत प्रगतीचे नवनवे टप्पे गाठले. त्यांच्याच कार्यकाळात कंपनीला इकॉनॉमिक टाइम्सचा 2023 या वर्षाचा ब्रँड ऑफ द इयर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता. पेंढरकर यांच्या पार्थिवावर नागपूरच्या अंबाझरी घाट इथं आज सकाळी अंत्यसंस्कार झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेंढरकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून विकोच्या माध्यमातून पेंढरकर यांनी आयुर्वेदिक उत्पादनं परदेशात पोहोचवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. जसजसे तापमान वाढत आहे आणि उन्हाळा सुरू होत आहे, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं आपल्या गजबजलेल्या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाड्या आणि प्लॅटफॉर्मवर पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. 14 एप्रिलपासून सुरू झालेला हा उपक्रम रेल्वे कर्मचारी आणि विविध नागरी संस्था यांच्यातील सहयोगी प्रयत्नांचा परिणाम आहे. हवामान. देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात उष्णतेची लाट सुरू आहे. हवामान विभागानं देशाच्या वेगवेगळ्या भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट 2 ते 3 दिवस राहण्याची शक्यता आहे. केरळ, अंदमान निकोबार बेटांचा समूह, कोकण, गोवा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर इथं पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथं 45.8 अंश सेल्सिअस करण्यात आली. नागपूरचं आजचं तापमान 42.6 अंश सेल्सिअस होतं. पुढील काही तासात यवतमाळच्या तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता देखील आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. निवडणूक म्हणजे लोकशाहीतला मोठा उत्सव आणि भावी पिढ्यांच्या मनात लोकशाहीची मूल्य रुजवण्याची एक संधी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य माध्यमिक मंडळाच्या 10वी परीक्षेचा निकाल 27 मे सोमवार रोजी दुपारी 1 वाजता होणार जाहीर. नागपूरच्या कळमना मार्केट इथं लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी आणि अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर इथं पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा प्रादेशिक हवामान खात्याचा अंदाज. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.